नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात येत्या 1 जून रोजी मतदान होणार असून या टप्प्यासाठीचा प्रचार उद्या संपेल. या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या 57 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रचारसभा होत आहेत. आज सकाळी पश्चिम बंगालमधल्या मथुरापूर इथं त्यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज ओडिशात प्रचार करत आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या शनिवारी पार पडलेल्या 6व्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली. या टप्प्यात 58 मतदारसंघांमध्ये 63.37% मतदान झालं असून महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा 3% जास्त असल्याची माहिती आयोगानं दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 30 तारखेला कन्याकुमारी इथं स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. उद्या संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत पंतप्रधान इथल्या ध्यान मंडपात ध्यानधारणा करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा बलांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह 2 नक्षलवादी मारले गेले. आज सकाळी बद्देपाडाच्या जंगलात ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं. पोलिसांनी घटनास्थळावरून काही हत्यारं जप्त केली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामीन 7 दिवस वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. त्यामुळे केजरीवाल यांना 2 जून रोजी न्यायालयासमोर हजर राहावं लागणार आहे. आरोग्याचं कारण सांगून केजरीवाल यांनी जामीन वाढवून देण्याची मागणी केली होती. मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काल ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानंतर नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पुण्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे शहराच्या एकंदर प्रतिमेला तडा जात असून राज्याच्या गृहखात्यानं शहराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या ट्विट संदेशात सुळे यांनी कल्याणीनगर कार अपघात प्रकरणानंतर शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं म्हटलं आहे. सरकारी योजनांचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी गावांसाठी अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पांढरकवडा इथल्या आदिवासी विकास प्रकल्पातर्फे सरकारी योजनांची माहिती आणि त्याच्या लाभापासून वंचित असलेल्या 400 आदिवासी गावातल्या सरपंचांना क्यूआर कोड असलेलं पोस्टकार्ड पाठवलं आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रकल्प कार्यालयाचं संकेतस्थळ उघडलं जाऊन आदिवासी विकास विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे. या योजनांची माहिती गरजू लोकांपर्यंत द्यावी आणि त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात 2 ठिकाणी धडक कारवाईत कृषी विभागानं प्रतिबंधित 3 लाखांचे बोगस बियाणे जप्त केले. शहादा शहरासह तालुक्यातल्या अनरद इथं प्रतिबंधित HTBT बोगस कापूस बियाण्यांची छुप्या पद्धतीनं विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवाईत वाहनासह जवळपास 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात अनेक भागात उष्णतेची भीषण लाट कायम आहे. राजस्थानातल्या चुरू इथं काल कमाल तापमान 50.5 अंश सेल्सिअस इतकं होतं. ते देशातलं आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान आहे. दिल्लीतल्या मंगेशपूर इथं 49.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागानं दिल्लीत उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भातही उष्णतेची लाट कायम असून ब्रह्मपुरी चंद्रपूर इथं 45 तर गोंदिया नागपूर इथं सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान आहे. दरम्यान रेमाल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे मिझोराममध्ये 28 आसाममध्ये 3 आणि मेघालयात 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.